chinimandi.com पॉडकास्ट। छत्तीसगड ऊस शेतीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। ऊस थकबाकीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता ऊस शेतीकडे चक्क पाठ फिरवली आहे। छत्तीसगड येथील कबीरधाम जिल्ह्यात 2 साखर कारखाने असूनही यावेळी ऊस शेतीचं क्षेत्रफळ 5,000 हेक्टरपर्यंत कमी झालं आहे। 2018-19 येथे 27,458 हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊस लागवड करण्यात आली होती। 2019-20 केवळ 22,580 हेक्टर क्षेत्रात ऊस लावला आहे। इतर अनेक राज्यांप्रमाणे छत्तीसगडमध्येही ऊस थकबाकीची समस्या आहे। शेतकऱ्यांची देणी वेळोवेळी भागवली जात नाहीत, यामुळे शेतकरी ऊस शेतीऐवजी इतर पिकाकडे वळत आहेत। कारखान्यांद्वारा उत्पादित केलेल्या साखर विक्रीसाठी केंद्र सरकारनं कोटा सिस्टीम निश्चित केली आहे। यानुसार एका महिन्यात कबीरधाम जिल्ह्यातील दोन्ही कारखाने 24,480 क्विंटलपेक्षाही अधिक प्रमाणात साखर विकू शकत नाहीत। यामुळे कारखान्यांना खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे भागवण्यात अडचणी येत आहेत, ज्याची शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे। यामुळेच शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवली आहे।